त्यांचा पाला पाचोळा जाळला इघानीच्या रूपान हे जाते त्याचा पाला पाचोळा जाळला इघानीच्या रूपान जाळला इघानीच्या रूपान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान राणा मधून आलाय क्रांतीचा सुसाट वारा सैरा वैरा पळू लागलेत वैराचे वाजलेत वारा महूच्या राणा मधून आलाय क्रांतीचा सुसाट वारा सैरा वैरा पळू लागलेत वैराचे वाजलेत वारा बस्तन मांडण्या जाती बादला मिळन सोयीच ठिकाण बस्तन मांडण्या जाती बादला मिळन सोयीच ठिकाण मिळन सोयीच ठिकाण भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान काय सुचे न काही चिंतित झालेत दंग चार वर्णाच्या चालू खेळात रंगात झालाय भंग कराव काय सुचे न काही चिंतित झालेत दंग चार वर्णाच्या चालू खेळात रंगात झालाय भंग जाते त्याच्या धंद्यावरती लुपडून जगला सुखान जाते त्याच्या धंद्यावरती लुपडून जगला सुखान म्हणून पडून जगला सुखान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान गेले गप्पगार झाले भीमाचा पाहून नूर जाती वाद्याला कळून चुकलंय आपलं नाही खर घाबरून गेले गप्पगार झाले भीमाचा पाहून नूर जाती वाद्याला कळून चुकलं आपलं नाही खर बोंबलत उठले पळत सुटले धाडशी भीमाच्या धाकान बोंबलत उठले पळत सुटले धाडशी भीमाच्या धाकान धाडशी भीमाच्या धाकान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान भीम नावाच अनयक तुफान त्यान उडवल मनुच दुकान सारच गेल येऊन रूढी रड वसबुड होऊन सुनील त्यांच बेवाशी ठरलाय मड हे होत नव्हत सारच गेल येऊन रूढी रड वसबुड होऊन सुनील त्यांच बेवाशी ठरलाय मड नकट्या नाकला शेडा ठेवला रामजी बाबाच्या लेकान नड्डना कला शेडन ठेवला रामजी बाबा चले कान, रामजी बाबा चले कान। भीम नावाचं अनेक तुफान त्यान उडवलं मनुच दुकान, भीम नावाचं अनेक तुफान त्यान उडवलं मनुच दुकान। रूपान भीम नावाच अनेक तुफान त्यान उडवल मनुच दुकान, भीम नावाच अनेक तुफान त्यान उडवल मनुच दुकान।